आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित जागतिक स्तरावरील भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार। या परिषदेच्या अनुषंगाने इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 या प्रदर्शनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार। पश्चिम बंगालमधील 7 सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। सरसेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून 4 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर। 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 61 धावांनी रोमहर्षक विजय। भारतीय संघाचा प्रमुख 8 संघांच्या गटामध्ये समावेश। कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध क्षेत्रात होणारा वाढता वापर आणि उपयोग लक्षात घेऊन आजपासून नवी दिल्लीत भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन सुरू होत आहे। ते 5 दिवस चालेल। अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्यापक चर्चा घडवून आणणारं आणि विकसनशील देशात होणारं हे जगातलं पहिलं संमेलन आहे। या संमेलनात जगातील 20 देशांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत। यामध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो, ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासियो लुला दा सिल्वा, स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेज परेज कास्टेजोन, संयुक्त अरब अमिरातीचे राजे शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नहयान, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम, भूतानचे पंतप्रधान छेरिंग तोबगे आदींचा समावेश आहे। याशिवाय संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अनेक जागतिक संघटनांचे पदाधिकारी आणि 45 देशांच्या मंत्र्यांचं प्रतिनिधी मंडळ या संमेलनामध्ये सहभागी होणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावासंदर्भातल्या इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 या प्रदर्शनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या अनुषंगानं हे 5 दिवसांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनात ऑस्ट्रेलिया, रशिया, जपानसह 13 देश सहभागी झाले आहेत। प्रदर्शनातल्या 300 दालनांमधून नागरिक, पृथ्वी आणि विकास या संकल्पना मांडल्या जाणार आहेत। इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत आरोग्य, कृषी आणि प्रशासन क्षेत्रातल्या चांगल्या पर्यायांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास याविषयी चर्चा होणार आहे। दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक, समावेशक आणि जबाबदार उपयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी आज एक देशव्यापी डिजिटल अभियान सुरू करणार आहे। विश्वासार्ह आणि मानव केंद्रित एआय परिसंस्था उभी करण्याच्या प्रतीच्या भारताच्या वचनबद्धतेला बळ देणं हा या अभियानाचा उद्देश आहे। यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित राष्ट्र बनण्याची भारताची आकांक्षा प्रतिबिंबित होत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते। हा अर्थसंकल्प कोणत्याही दबावातून तयार करण्यात आलेला नाही, तर भविष्यासाठी आम्ही तयार आहोत हा संदेश या अर्थसंकल्पातून दिला आहे असं ते म्हणाले। उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या बळावर भारताला व्यापार करारांमध्ये ठाम भूमिका घेता आली आणि वाटाघाटी देखील करता आल्या असंही त्यांनी सांगितलं। विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। शहरांच्या विकासाकरता 1 लाख कोटी रुपयांच्या युसीएफ अर्बन चॅलेंज फंडाला मंजुरी देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे। उच्च दर्जाच्या शहरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी या फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल। यामुळे शहरं देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका निभावतील असं पंतप्रधान म्हणाले। युसीएफ ही गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाची योजना आहे। सर्वसमावेशक, काटक, विधायक आणि पर्यावरणाला अनुकूल शहरांची उभारणी करणं हे याचं उद्दिष्ट आहे। या योजनेमुळे पुढल्या 5 वर्षात शहरी भागामध्ये 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील 7 सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांवर अनेक अनियमिततेच्या आरोपांवरून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। कॅनिंग पूर्वा इथल्या 2 आणि सुती मैनागुरी समशरगंज डेब्रा आणि फराक्का या मतदारसंघातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याला कारवाईचा सामना करावा लागणार आहे. आयोगानं काल राज्याच्या मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती यांना पत्र पाठवून या सात अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या 9 फेब्रुवारीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेशी संबंधित सर्व फॉर्म 7 आक्षेप निकाली काढण्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका वेगळ्या पत्रामध्ये म्हटलं आहे की सादर केलेले सर्व फॉर्म 7 त्वरित संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठवले पाहिजेत आणि प्रत्येक आक्षेप कायद्यानुसार काटेकोरपणे सोडवला पाहिजे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समिती आज आसाममधील गुवाहाटीला भेट देणार आहे. आगामी काळात होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही समिती राज्यातील तयारीचा आढावा घेणार आहे. निवडणूक आयुक्त एस एस संधू आणि विवेक जोशी यांचा समावेश असलेली ही केंद्रीय समिती 3 दिवसांच्या दौऱ्यात वरिष्ठ अधिकारी तसंच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख सरसेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून 4 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवणं आणि याबाबत दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान जनरल द्विवेदी दोन्ही देशांदरम्यान संयुक्त लष्कर अभ्यास प्रशिक्षण अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि संरक्षण विषयक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आदी विविध विषयांवर ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ नेतृत्वाबरोबर व्यापक चर्चा करणार आहेत. बिल गेट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बिल गेट्स आज आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. गेट्स फाउंडेशनच्या 6 सदस्यांचं शिष्टमंडळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतील. नागरिकांना सुविधा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या तंत्रस्नेही प्रशासकीय केंद्रालाही ते भेट देणार आहेत. गेट्स आणि मुख्यमंत्री नायडू अमरावतीतील उंडावल्ली गावाजवळील एका कृषी क्षेत्रालाही भेट देणार आहेत. गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करून तिथला पुनर्विकास करण्यासाठी नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या शांती बोर्डानं 5 अब्ज डॉलर्सची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्थैर्य आणि पोलीस दलासाठी 1000 कर्मचारी पाठवण्याबद्दल शांती बोर्ड वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या बोर्डाच्या सदस्यांची पहिली बैठक येत्या गुरुवारी वॉशिंग्टन इथं होणार आहे. क्रिकेट. कोलंबो इथं काल झालेल्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव करत सुपर 8 गटामध्ये प्रवेश केला आहे. या विजयानं आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 9 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये मात केली आहे. कालच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा 0 बाद झाल्यानं भारताची सुरुवात वाईट झाली होती, परंतु ईशान किशननं 40 चेंडूमध्ये केलेल्या 77 धावांच्या जोरावर भारतानं 175 धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला फलंदाज संघाची धावसंख्या 0 असताना बाद झाला. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत सुरुवातीलाच पाकिस्तानला धक्का दिला. पाकिस्तानचा संघ 114 धावांमध्ये बाद झाला. ईशान किशनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 18 फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित जागतिक स्तरावरील भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन आजपासून नवी दिल्लीत सुरु होणार. या परिषदेच्या अनुषंगानं इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 या प्रदर्शनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. पश्चिम बंगालमधील 7 सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. सरसेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून 4 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 61 धावांनी रोमहर्षक विजय. भारतीय संघाचा प्रमुख 8 संघांच्या गटामध्ये समावेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.